चीनीमंडी.com पॉडकास्ट।
झिम्बाब्वे करणार 40 दशलक्ष US डॉलर्स ऊस प्रकल्पाची सुरुवात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन एम नंगागवा हे शनिवारी चीर डिझी येथे अमेरिकन 40 दशलक्ष किली मंजारो ऊस प्रकल्प सुरू करणार आहेत। या प्रकल्पाची आधीच सुरुवात झाली असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। टोंगाट हुलेट झिम्बाब्वे येथे 3000 हेक्टर जमिनीत ऊस लागवड करण्यात येईल। साखरेचं उत्पादन वाढवणं आणि शेवटी अधिक परकीय चलन देखील या प्रकल्पाचा उद्देश आहे। मासिंगो प्रांताचे राज्यमंत्री एझ्रा चाड झमीरा यांनी सांगितलं की हा प्रकल्प प्रांतासाठी अनेक संधी घेऊन येण्याची अपेक्षा आहे। ते म्हणाले, 2 दशकांहून अधिक काळ देशाची शेती वाईट स्थितीत असताना देशात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे।